नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी आधी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. दर्शक हो, काही मागील सत्रांपासून आपण जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये आपल्या स्वास्थ्यावर आणि विशेषत हृदयरोगावर मार्गदर्शन घेत आलेलो आहोत आणि अनेक काही प्रश्न, अनेक काही मार्गदर्शनाचे मुद्दे अजूनही राहिलेले आहेत आणि आजही या विषयावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. डॉक्टर रतन राठोडजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर साहेब, मागच्या वेळेस जेव्हा आपण ह्या विषयावर चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही आम्हाला विचारांबद्दल खूप महत्वाची माहिती सांगितली की विचार आहेत आणि त्यातल्या त्यात अगदी नकारात्मक विचार जर असतील तर शरीराच्या कुठल्याही अंगावर, हृदयच नाही परंतु कुठल्याही अंगावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर डॉक्टर साहेब, ह्या गोष्टीवर नक्कीच आमच्या दर्शकांनी ही नोंद करून घेतली आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करतील आम्हाला आशा आहे ह्याच्यावर. परंतु तरी सुद्धा मनामध्ये कधी कधी असा प्रश्न उद्भवतो की आता लहान मुलं आहेत म्हणा, आता ह्यांच्या अजून तरी विचारांमध्ये काही नकारात्मकता आलेली नसते तरी सुद्धा कित्येकदा डॉक्टर म्हणतात की ह्यांची जी आर्टरी आहे ती ब्लॉक झाली. तर ही आर्टरी जी आहे ही ब्लॉक का होते, म्हणजे त्याला काय कारण आहे?
आता हे जे आर्टरी ब्लॉक का होते, आपल्या शरीरामध्ये बघा किती बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात, आपल्या केसा इतक्या साईजच्या रक्तवाहिन्या असतात, तरी सुद्धा रक्त त्याच्यामध्ये वाहत असतो, ब्लॉक नाही होतो. ईश्वराची बघा किती मोठी महिमा आहे, म्हणजे किती करिश्मा आहे की रक्त आपल्या संपूर्ण शरीरामध्ये इतक्या बारीक रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा जात असतो. पण जेव्हा आपण गडबड करतो तेव्हा हे रक्त पुरवठा आतमध्ये जाम होतो आणि रक्ताची गाठ तिथे जमा होते. तर आपण जरा बघूया ह्या पिक्चरकडे. हे पिक्चर मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, ही जी मी तुम्हाला दाखवलेली ही रक्तवाहिनी आहे. ही रक्तवाहिनी अशी कापलेली आहे आणि आतमधून मी दाखवलेली आहे. आतमध्ये तुम्हाला दिसतंय ते लाल आणि काळासर जे दाखवलेलं आहे तो रक्त आहे. त्याच्यामध्ये जे पिवळं आहे ते कोलेस्ट्रॉल आहे, चरबी आहे, आणि दुसरे निळे वगैरे जे आहे दिसतात ते सेल्स आहे. ही जी रक्तवाहिनी आहे ते तीन लेअर मध्ये असते. त्यातली जी सगळ्यात आतमधली जी लेअर आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं आतमधल्या लेअरच्या बाहेरी साईडला तर निळ्या रंगाची लाईन आहे आणि त्याच्या आतमध्ये एक एक असे दाणे दाणे दाट डॉट डॉट जे तुम्हाला दिसतात ती लेअर आहे आतमधली लेअर. त्याला आपण म्हणतो इंडोथेलियल लेअर. ह्या इंडोथेलियल लेअर मधून असे हॉर्मोन्स निघतात की ते आपल्या रक्तवाहिन्याच्या आतमधल्या स्तराला, लेअरला स्मूथ बनवून ठेवतात. आतमधली लेअर स्मूथ असते, चिकणी असते, त्याच्यामुळे कुठलीही रक्तामधलं कोलेस्ट्रॉल किंवा सेल रक्तामधलं पदार्थ तिथे चिपकत नाही. पण जेव्हा ही आतमधली लेअर ब्रेक होते तेव्हा होतो प्रॉब्लेम चालू. आता ह्या पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितला तर ह्या पिक्चरमध्ये बघा खाली जो आहे खालची जी लेअर आहे ती तुटलेली आहे आणि जशी ती खालची लेअर आतमधली इंडोथेलियल लेअर डॅमेज होते ती तुटते, तुटल्यानंतर रक्तामधला जो कोलेस्ट्रॉल आहे आणि जे सेल्स आहे त्या भिंतीमध्ये घुसतात. रक्तवाहिनीची जी भिंत आहे त्या भिंतीमध्ये ते सेल आणि चरबी कोलेस्ट्रॉल ती घुसायला सुरुवात करते आणि ती भिंत मोठी करते. भिंतची जी जाडी आहे ती मोठी होत जाते, आतमधले चरबी जमा होत जाते आणि ह्या प्रकारे आपलं रक्तवाहिनी. आता ह्या पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं की डाव्या साईडला वर बघा संपूर्ण येलो पिवळ्या कलरची जी आहे ती चरबी जमा झालेली आहे आणि रस्ता बघा किती छोटा झालेला आहे. तो लाल जो पोर्शन दिसतो तो रक्तवाहिनीचा जो नळीचा भाग आहे त्या रस्ता आहे तो बघा किती पातळ झालेला आहे, संपूर्ण चरबी जमा झालेली आहे. तर ही चरबी का जमा झाली? कारण आतमधली जी लेअर आहे एंडोथेलियल लेअर ती डॅमेज झाली. आता प्रश्न असा उठतो की काय कारण आहे की त्याच्यामुळे ती आतमधली लेअर डॅमेज होते? तर त्यातलं जे मुख्य कारण आहे तो आहे स्ट्रेस, तणाव. ते जे मी सांगितलं मागे नॉन कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर, तणाव, टेन्शन, एकटेपणा, चिंता, फिकर, डिप्रेशन, यु नो, हे जे सगळे आहेत कारण आहेत की ते आपल्या आतमधल्या लेअरला, इंडोथेलियल लेअरला डॅमेज करतात. त्याच्या व्यतिरिक्त जे मी तुम्हाला 6 कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर सांगितले, ब्लड प्रेशर, डायबिटीज, मोटापा, स्थूलपणा, सिगरेट पिणं, चरबीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त, किंवा जे लोक एक्सरसाइज करत नाही अशा लोकांमध्ये हे आतमधली लेअर डॅमेज होते. आणि हे जे आहे मुख्य कारण आहे, आतमधली लेअर डॅमेज झाली तर नेचर काय करणार, आतमधले जखम झाली तर आपलं बॉडी जे आहे ती तिथे बँडेज लावायचं काम करते. तर आपलं शरीर तिथे कोलेस्ट्रॉलचं बँडेज लावतो, कोलेस्ट्रॉल जमा व्हायला सुरुवात होते आणि रक्तवाहिनी आपली बारीक होते. आता पुढचं तुम्ही एक क्वेश्चन विचारलं की अचानक काही आपण पेशंट बघतो की कालपर्यंत ठीक होते आणि आज आपण बघितलं की पेशंटला अचानक छातीमध्ये दुखलं. पेशंट डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर म्हणतो, अरे कार्डिओग्राम काढल्यानंतर म्हणतो तुला हार्ट अटॅक आलेला आहे. पेशंट म्हणतो कालपर्यंत मी ठीक होतो, आता आजच्या आज मला कसं रक्तवाहिनी 100% कशी बंद झाली, कारण हार्ट अटॅक मध्ये रक्तवाहिनी 100% बंद होऊन जाते, रस्ता एकदम बंद होऊन जातो, त्याला हार्ट अटॅक म्हणतात. तर काय असतं हार्ट अटॅक मध्ये अचानक कशी बंद झाली, तर ह्या साईडला ह्या नळीमध्ये जर आपण पिक्चरमध्ये जर बघितलं तर ह्या पिक्चरमध्ये बघा की वरच्या दोन पिक्चरमध्ये डाव्या साईडला रक्तवाहिन्यामध्ये पिवळ्या कलरची चरबी आहे, उजव्या साईडला जर आपण बघितली की त्या चरबीमध्ये एक क्रॅक दाखवलेला आहे, फट झालेली आहे, दरी झालेली आहे. आता ही दरी फट का होते, कारण ह्या ज्या चरबीमध्ये, चरबीच्या खालच्या भागामध्ये छोट्या छोट्या रक्तवाहिन्या भरपूर असतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट सिरियसली घेतो, हृदयाला लावून घेतो, अचानक टेन्शन हे कॉमन आहे आपल्या भारतीयांमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीने आपण डायरेक्टली इथे घेतो. त्यामुळे जेव्हा हे स्ट्रेस आपल्या हृदयाला लागतं, मनाला लागतं कुठलीही गोष्ट, तर ह्या चरबीच्या गाठेमध्ये क्रॅक होऊन जातो आणि क्रॅक झाल्यानंतर ज्या चरबीच्या खालच्या भागामध्ये पुष्कळच्या रक्तवाहिन्या छोट्या छोट्या आहेत त्या रप्चर होतात, फाटतात, आणि त्या फाटल्यामुळे रक्त स्राव होतो आणि तो रक्तस्राव तिथे गोठून जातो आणि रस्ता जो आहे संपूर्ण ब्लॉक करतो आणि हार्ट अटॅक येतो. मेजॉरिटी आपले जे भारतीय आहे आपण बघतो की अचानक, कालपर्यंत काही नाही, आज छातीमध्ये कोणी कोणाला बोलला, सिरियसली आपण घेतलं आणि हार्ट अटॅक आला. हे कारण असतं अचानक रप्चर होण्याचं, क्लॉट फॉर्मेशन, रक्ताची गाठ आणि अचानक रस्ता बंद होतो आणि हार्ट अटॅक येतो.
डॉक्टर साहेब, तुम्ही आता सांगितलं की अचानक छातीमध्ये दुखतं, तर नुसतं छातीमध्ये दुखणं हे एकमेव लक्षण आहे का काही इतरही लक्षणं असतात हार्ट अटॅक येण्याचे? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला अटॅक आलेला आहे तर ते कसं ओळखावं? कारण कित्येकदा तरी आम्ही बघतो की झोपलेले आहेत आणि मग नंतर डॉक्टरांना विचारतो तर ते म्हणतात की अहो काल रात्री तर त्यांना अटॅक येऊन गेला पण लक्षणं काहीच दिसलेली नव्हती. तर सर्वसाधारण एवढंच माहिती आहे आम्हाला, तर ह्याच्या व्यतिरिक्त काही लक्षणं आहेत का?
आता हार्ट अटॅकमध्ये मॅक्झिमम जे जास्तीत जास्त जे पेशंट असतात त्यांना छातीमध्ये मधल्या भागामध्ये छातीमध्ये दुखतं आणि हे जे दुखायचं असतं हे फार सिव्हिअर दुखतं. आता हे जे दुखणं आहे हे जळण्यासारखं दुखेल तर पेशंटला वाटतं मला एसिडिटी आहे. काही लोकांना असं भारी भारी वाटतं छातीच्या मधल्या भागामध्ये, कधी हे दुखणं संपूर्ण छातीमध्ये जातं, हे दुखायचं छातीच्या डाव्या हातामध्ये जाणार, कधी हे दुखणं उजव्या हातामध्ये जाणार, दोन्ही हातामध्ये जाऊ शकतो, कधी हे दुखायचं जॉमध्ये, या जबड्यामध्ये काही काही लोकांना दुखतं, काही काही लोकांना पाठीमध्ये पाठीमागे दुखतो. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत दुखण्याचे पेशंटला. पण हा जो दुखायचा प्रकार आहे हार्ट अटॅकमध्ये, सहसा दुखायचा प्रकार जो आहे तो जास्त असतो आणि जास्त वेळापर्यंत चालतो. हे दुखायचं जे प्रकार आहे ते 1 तास 2 तास 3 तास 4 तास 6 तास दुखायचं प्रमाण असतो. जोपर्यंत संपूर्ण मसल, हार्टची जी मसल आहे संपूर्ण मसल मरत नाही तोपर्यंत त्याला दुखणं चालू असतं. एकदा हार्ट अटॅकची मसल सगळी मेल्या नंतर दुखायचं थांबतो. जोपर्यंत दुखत आहे तोपर्यंत त्याचं मसलचं मासाचं मरण चालू आहे. आता हे मेजॉरिटी मध्ये होतं, काही लोकांना डाव्या मेजॉरिटी लोकांना डाव्या साईडला होतं, काही लोकांना राईट साईडला पण होतो. हातामध्ये दुखतं रेडिएशन ज्याला म्हणतो, तर पुष्कळचे पेशंट विचार करतात की मला राईटला आहे डाव्याला नाही. म्हणून लोकांना सांगायचंय बाबा दोन्ही हातामध्ये जाऊ शकतो, इथे येऊ शकतो, फक्त राईटला जाऊ शकतो, काही काही पेशंटला फक्त इथे दुखू शकेल, पाठीमागे पण दुखतो. असंही बघितलंय आम्ही की काही काही पेशंटना हे पोटाच्या वरच्या भागामध्ये दुखतं आणि ते युजली सहसा आपण डॉक्टर लोक ते मिस करतो, कारण आपल्याला वाटतं पोटाच्या वरच्या भागामध्ये पेशंट सुद्धा नेग्लेक्ट करतो. त्याला वाटतं ही एसिडिटी आहे, गॅस आहे, मी काहीतरी खाल्लंय त्याच्यामुळे मला एसिडिटी झालेली आहे, म्हणून तो पण डॉक्टरकडे जात नाही. पण त्याचं दुखायचं थांबत नाही आणि जेव्हा तो डॉक्टरकडे जातो डॉक्टर सुद्धा त्याला एसिडिटीची गोळी देतो. अनलेस ईसीजी जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की हे हार्ट अटॅक. पुष्कळदा असं होतं की इथे दुखणारा पेन सहसा आपण जो आहे तो मिस करून जातो, कारण आपल्याला वाटतं हे एसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. काही पेशंट असतात 100 पैकी 10 पेशंट हार्ट अटॅकचे की ज्यांना हार्ट अटॅक काहीही त्रास नसताना हार्ट अटॅक येतो. असाच रुटीनमध्ये तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने ईसीजी काढला आणि डॉक्टर म्हणतो अरे तुला तर हार्ट अटॅक आलेला आहे. तो सरप्राईज होतो, डॉक्टर साहेब मला तर काय त्रास नाही झालेला आहे. डॉक्टर काय बरोबर बोलतो की चुकीचा बोलतोय, त्याला डाऊट येतो. कारण पेशंटला त्रास नाही झालेला आहे, पण काही 10% पेशंटला असे असतात सहसा जे डायबिटीसचे पेशंट असतात, डायबिटीसच्या पेशंटला सायलेंट हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यांना काहीही दुखत नाही, काही पेशंटला काहीही दुखत नाही आणि हा सायलेंट अटॅक असतो. काही पेशंटला फक्त पसीन घाम येतो, घामच येणार, बाकी दुसरे छातीमध्ये दुखत नाही. काही पेशंटला फक्त थोडस दम लागतो, हे पण हार्ट अटॅकचाच प्रकार आहे. पण पेशंटच्या डोक्यामध्ये रुतलेलं आहे की हार्ट अटॅक म्हणजे छातीमध्ये दुखायला पाहिजे, दुखलं नाही म्हणजे हार्ट अटॅक नाही, असं नाही. काही पेशंटला फक्त घाम, काही पेशंटला फक्त थोडस दम लागेल आणि काही पेशंटला चक्कर येणार ब्लड प्रेशर लो झाल्यामुळे, काही पेशंट कोलॅप्स होतात बीपी डाऊन झाल्यामुळे. असे वेगवेगळे प्रकार पेशंटचे असतात हार्ट अटॅकमध्ये.
डॉक्टर साहेब खूप चांगली लक्षणं तुम्ही सांगितली, आम्ही किती वेळा तरी ऍसिडिटी म्हणून सोडून देतो पण आता भीती वाटायला लागली आहे की नक्कीच काही होऊ शकतं म्हणून ह्याच्यामध्ये. तर डॉक्टर साहेब ईसीजी तुम्ही हा शब्द वापरला, तर हा ईसीजीच फक्त एकमेव तुमच्याकडे असं साधन आहे का ज्याच्यावरून कळेल की हा हे हार्ट अटॅक आहे, का तुम्ही इतरही काही असे काही म्हणजे टेस्ट वगैरे असं काही करता का तुम्ही, का फक्त ईसीजीवरच माहिती पडू शकतं?
हार्ट अटॅक आल्यानंतर आपण ईसीजी काढतो, पहिला जो असतो तो ईसीजी डायग्नोस्टिक जो असतो ईसीजी असतो. कधी कधी आपण बघतो की हार्ट अटॅक असून सुद्धा ईसीजी नॉर्मल येऊ शकतो. पहिल्या 4 तासामध्ये, पहिल्या 8 तासामध्ये, कधी कधी आपण आम्ही असं बघतो की 48 तास हार्ट अटॅक आल्यानंतर 2-2 दिवस कार्डिओग्राम मध्ये चेंजेस येत नाही. तर पेशंट जेव्हा येतो आमच्याकडे, आम्ही ईसीजी काढतो आणि ईसीजी काढल्यानंतर पेशंट विचारतो डॉक्टर साहेब कार्डिओग्राम मध्ये काय आहे, तर आम्ही म्हणतो कार्डिओग्राम नॉर्मल आहे. तरी सुद्धा आम्ही त्याला सांगतो बाबा तुला ऍडमिट व्हायला लागेल, तर तो म्हणतो डॉक्टर साहेब कशाला ऍडमिट करतो बाबा, ईसीजी नॉर्मल आहे तर कशाला ऍडमिट करतो. तर ईसीजी नॉर्मल आहे हा याचा अर्थ असा नाही की त्याला हार्ट अटॅक नाही. म्हणून मला लोकांना जर सांगायचं आहे की बाबा तुम्ही फक्त कार्डिओग्राम मध्ये जाऊ नका, तुम्ही क्वालिफाईड चांगल्या कार्डिओलॉजिस्टला दाखवा. कारण आम्ही जो आहे फक्त कार्डिओग्राम प्रमाणे ठरवत नाही, आम्ही पहिला हे बघतो की पेशंटला दुखतं कसं, त्याचं दुखायचं पॅटर्न कसं आहे. जर मला वाटलं की ह्याचं दुखायचं जे पॅटर्न आहे हार्ट अटॅक सारखं आहे, तर मी पेशंटला ऍडमिट करणार. मी कार्डिओग्राम नॉर्मल आहे त्याच्यावर नाही जाणार. मी मग त्याला कमीत कमी 2 दिवस रोजचे मी ईसीजी काढणार आणि रोजचे ईसीजी काढल्यानंतर 2 दिवस आम्ही बघतो की ईसीजी मध्ये चेंजेस येत आहेत का. सुरुवातीला चेंजेस येत नाही हार्ट अटॅक मध्ये, हार्ट अटॅक येऊन सुद्धा सुरुवातीला चेंजेस येत नाही. 12 तासानंतर येणार, 24 तासानंतर येणार, कधी कधी 24 तासानंतर चेंजेस येणार. आणि 24 तासानंतर कार्डिओग्राम मध्ये चेंजेस आल्यानंतर मग आम्ही पेशंटला सांगतो बाबा बघ तुला हार्ट अटॅक आलेला आहे, आता तुला इतकं ऍडमिट राहावं लागेल आणि हे सगळं प्रिकॉशन घ्यावं लागेल. तर काही पेशंट जे आहेत ते विश्वास ठेवत नाही, त्यांना वाटतं की डॉक्टर ईसीजी असून सुद्धा आम्हाला ऍडमिट करतो बाबा. त्याच्या व्यतिरिक्त हे ईसीजी आहे हे एकमेव डायग्नोस्टिक नाही आहे, म्हणजे ओळखायचा प्रकार नाही आहे, टेस्ट नाही आहे. ईसीजी एक झालं, आम्ही मग काय करतो की ज्याचं ईसीजी नॉर्मल आहे पण मला हार्ट अटॅक वाटते त्याच्या लक्षणाप्रमाणे, छातीमध्ये दुखतंय त्याच्याप्रमाणे मला हार्ट अटॅक वाटतं, तर मी ब्लड टेस्ट करणार. त्याला म्हटलं जातं कार्डियक इन्झाइम्स. हे कार्डियक मार्कर्स असतात, इन्झाइम्स असतात की हार्ट अटॅकमुळे मध्ये हे इन्झाइम्स वाढतात. तर आम्ही ते ब्लड टेस्ट करतो, कार्डियक मार्कर करतो आणि त्याच्याप्रमाणे आम्ही बघतो की हार्टमध्ये डॅमेज झालेला आहे का. त्याच्यानंतर एक टेस्ट असतं इको कार्डिओग्राफी, आम्ही इको करून बघतो. इको मध्ये काय करतं की इको मध्ये जे आहे हार्टची सोनोग्राफी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हार्ट दिसतं. जसं सोनोग्राफीमध्ये आपण पोटाची सोनोग्राफी करतो तशी हार्टची सोनोग्राफी असते आणि हार्टच्या सोनोग्राफीमध्ये आपण हार्टच्या मुवमेंट बघतो. जर हार्ट अटॅक असेल तर त्याची मुवमेंट जी आहे ती कमी होणार. त्या प्रकारे आपण इको, हार्टची ब्लडची टेस्ट, कार्डियक मार्कर ज्याला म्हणतो आणि ईसीजी आणि छातीचं दुखणं, ह्या चारपैकी दोन जर पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला हार्ट अटॅक म्हणतो. फक्त एका बेसिसवर आपण जात नाही, छातीत दुखायला पाहिजे त्याच्यासोबत कार्डिओग्राम, कार्डिओग्राम नसेल तर ब्लड टेस्ट, हे तर दोन वस्तू आपल्याला पाहिजे. म्हणून मला दर्शकांना ही विनंती करायची की फक्त कार्डिओग्राम नॉर्मल आहे म्हणून तुम्ही मी नॉर्मल आहे हे ठरवू नका. जर तुमच्या छातीमध्ये, संपूर्ण छातीमध्ये फार जास्त वेळापर्यंत दुखत असेल, घाम येत असेल, तर तुम्ही त्याला महत्व द्या आणि ताबडतोब चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचणं जरुरी आहे.
नक्कीच डॉक्टर साहेब, दर्शक हो तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे डॉक्टर साहेबांनी खूप महत्वाचे मुद्दे आपल्याला सांगितले आहेत. कित्येक वेळा तरी आपण हा गैरसमज करतो की डॉक्टर पैसे उकळण्यासाठी मला ऍडमिट करत आहेत, माझा ईसीजी नॉर्मल आहे तरी म्हणतायत की अटॅक आलेला आहे तुला ऍडमिट व्हावं लागेल, पण त्याच्या पाठीमागे त्यांचं काय विज्ञान आहे, काय सायन्स आहे, त्यांची मनशा काय आहे हे आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला अगदी स्पष्ट करून सांगितलेले आहे. ते ह्या गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. जेव्हा ते सांगतात तर त्याच्या पाठीमागे त्यांचं काहीतरी चिंतन असतं. तर हे लक्षात घ्यायचंय की 12 तास 24 तास 48 तासानंतर सुद्धा ईसीजी मध्ये आपल्याला चेंजेस दिसू शकतात. डॉक्टर साहेब, हे पॅटर्न नक्कीच आमचे दर्शक आहेत हे लक्षात ठेवतील, परंतु ही जी हार्ट अटॅकची जी काही प्रथा आहे ही फक्त शहरातच दिसते का? तुम्ही आता वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये अनेकदा कॅम्प्स वगैरे तुम्ही करता, जाता, तुम्हाला खूप माहिती आहे आणि नवी मुंबई साईडलाही तुम्हाला पाहण्यात येतं, तर हे फक्त शहरातील लोकांमध्येच पाहण्यात येतं का गावाकडची लोक जी आहेत त्यांच्यामध्येही हे बघण्यात येतं? काय तुमचं याच्याबद्दल निरीक्षण काय आहे?
सुरुवातीला आपण बघायचो की ही जी बिमारी थोडी शहरापुरती होती, पण आता हे गावामध्ये सुद्धा आहे. गावामध्ये पॅटर्न चेंज झालेला आहे, मॉडर्नायझेशन झालेलं आहे आणि टेन्शन वाढलेलं आहे, सगळ्यांना धाव लागलेली आहे प्रोग्रेस करायची. तर त्याच्यामुळे हे हार्ट अटॅक जो आहे आता शहराचा नाही राहिला. मजदूर, काम करणारा जो आपण अगोदर म्हणायचो की जो मेहनती माणूस आहे, मजदूर आहे, कामगार आहे, त्याला हार्ट अटॅक येत नाही, पण आज आम्ही बघतो की त्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. कारण इथे विचार जे आहे आपले फार जास्त वाढलेले आहे, टेन्शन वाढलेलं आहे आणि डिमांड वाढलेली आहे, परिस्थिती सिच्युएशन चेंज झालेली आहे, बदलली झालेली आहे. हे सगळं जे एन्व्हायरमेंट आहे ते हार्ट अटॅकसाठी, तो शहरी माणूस असो किंवा गावचा माणूस असो, दोघांना ही सिच्युएशन फेस करावी लागते. म्हणून हार्ट अटॅक आता गावामध्ये सुद्धा भरपूर दिसायला लागतो.
नक्कीच किती महत्वाचं आहे. आपल्याला आधी किती गैरसमज होता डॉक्टर साहेब आम्हाला की गावाची माणसं सुखी आहेत, खाऊन पिऊन मस्त आहेत, सुखी आहेत, पण तुम्ही हेही सांगितलं की इथे मनामधल्या विचारांमुळेच हे जास्त वाढत चाललेलं आहे. तर डॉक्टर साहेब, जिथे मी शहर आणि गावांमध्ये माहिती घेते तसं मला हेही जाणून घ्यायचंय की ह्या हार्ट अटॅक, ज्याला तुम्ही डिसीज म्हणता की कार्डियक डिसीज असा शब्द वापरता, तर हा जो पॅटर्न आहे हा भारतीयांमध्ये आणि इतर देशातील लोकांमध्ये काही असं विशिष्ट फरक वगैरे आहे का? की त्यांच्यात जास्त आमच्यात कमी किंवा आमच्यात जास्त त्यांच्यात कमी, असं काही जाणवतं का तुम्हाला?
ही जी हार्ट अटॅकची जी बिमारी आहे आपल्या भारतीयांमध्ये फार पुढं आहे, जास्त आहे.
अच्छा.
अमेरिकाच्या 4 पटीने जास्त भारतामध्ये आहे, चायनाच्या 6 पटीने भारतामध्ये जास्त आहे, जपानच्या 20 पटीने जास्त आपल्या भारतामध्ये आहे. दुसरी गोष्ट ही जी बिमारी आहे आपल्या भारतीयामध्ये फार टिपिकल आहे. आपल्या भारतीयामध्ये ह्या हार्टच्या नळाच्या ज्या बिमारी आहेत, कोरोनरी आर्टरी डिसीज आपण म्हणतो, ब्लॉकेज जे आहेत ते आपण ब्लॉकेज जे बघतो ते पुष्कळच्या मल्टिपल जास्त नळ्यामध्ये ब्लॉकेज बघतो. आणि जे ब्लॉकेज पण असतात, एक ब्लॉक नाही, संपूर्ण नळ्यामध्ये ब्लॉक आहे, डिफ्यूज डिसीज ज्याला आपण म्हणतो, मल्टिपल नळ्यामध्ये ब्लॉक बघतो. आणि यंग पेशंटमध्ये, जवान जे मुलं आहेत 30 आणि 40 मध्ये, ह्यांच्यामध्ये आपण ब्लॉक बघतो. याच्यामुळे काय असतं की आपण बघितलेलं आहे की 50% असे भारतीय लोक आहेत की ज्यांच्या संपूर्ण नळ्यामध्ये ब्लॉक झालेला आहे. आणि त्या ब्लॉक इतके जास्त आहे की त्याला आपण अँजियोप्लास्टी किंवा बायपास सर्जरी सुद्धा करू शकत नाही. जरी तुमच्याकडे पैसा असेल तरी सुद्धा सर्जन बायपास करू शकत नाही आणि मी अँजियोप्लास्टी करू शकत नाही, म्हणजे तो हेल्पलेस असतो. म्हणून हा जो पॅटर्न आहे आपल्या भारतीयामध्ये दिसतो.
डॉक्टर साहेब, नक्कीच की प्रत्येक वेळेला तुम्ही हेच सांगितलं की हिटूनच सगळं गेलेलं आहे, विचार आणि खूप महत्वाचे आहेत. काही वेळेला डॉक्टर सुद्धा, दर्शक लक्षात घ्या, हतबळ होतात, त्यांच्याही हाताबाहेर केस जाते. आपण फार आशा ठेवतो, आजकाल अगदी निष्काळजी झालेलं आहे की काय होतं, झाला हार्ट अटॅक तर कार्डिओलॉजिस्ट आहेत, बघून घेतील. परंतु नाही, त्यांनीही स्पष्ट केलं की एक हद्दीपर्यंत ते तुम्हाला मदत करू शकतात, त्याच्यानंतर नाही. परंतु फक्त त्याच्यातून एकच मुद्दा महत्वाचा की आपलं स्वास्थ्य आपल्या हातामध्ये आहे. आपण जर स्वतःच्या जीवनाला सुखमय बनवलं, आनंदमय बनवलं, संतुष्ट जर राहिलो, प्रसन्न जर राहिलो, तर नक्कीच ह्या गोष्टींपासून आपण दूर राहू शकतो. अनेक पण काही प्रश्न डॉक्टर साहेबांना विचारायचे आहेत, परंतु वेळेअभावी आपण इथेच थांबणार आहोत. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला मेल करू शकता, किंवा जीवनाला सुखमय कसं बनवावं हे माहिती करून घेण्यासाठी नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. तर ह्याच विषयाला घेऊन पुढे आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी, किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.